नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद इथं रेल्वेच्या रोलिंग स्टॉक वर्कशॉपचं लोकार्पण केलं. तसंच या ठिकाणी उत्पादित पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनला हिरवा झेंडा दाखवून त्याचं उद्घाटन केलं. हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ताशी 120 किलोमीटर वेगानं आणि 9000 हॉर्स पॉवर क्षमतेनं चालतं. इंजिनमध्ये वातानुकूलित व्यवस्थेसह चालकासाठी सुविधा करण्यात आल्या आहेत. सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी या इंजिनमध्ये प्रगत यंत्रणा आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देत या कारखान्यात स्वदेशी बनावटीची यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाहोद, भूज आणि गांधीनगर इथं 82,000 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येत आहे. तत्पूर्वी ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच गुजरात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचं वडोदरा इथं नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकवत जल्लोषात स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या कार्यकालाची 11 वर्षे पूर्ण केली. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. आघाडी सरकारांच्या काळात तब्बल 30 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागपूरमधल्या जामठा इथं राष्ट्रीय कर्करोग संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आबाजी थत्ते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी संस्थेची पाहणी केली. या ठिकाणी शहा यांच्या हस्ते स्वस्ती निवास या कर्करुग्णांसाठी असलेल्या रहिवाशी सुविधेचं भूमिपूजन झालं. यानंतर अमित शहा नांदेडला रवाना होणार असून या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत. उद्या शहा दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या वर्धापन दिन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलैमध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै तर 10वीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष 2025 साठी 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात केली. प्रवेशासाठी अंतिम अर्ज 3 जूनपर्यंत भरता येणार आहे. विद्यार्थी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी 5 जूनला प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास विद्यार्थी 6 आणि 7 जूनला तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी 8 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या 112 शिक्षण क्रमांच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात होत आहे. राज्यभरातल्या 580 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून 4,25,208 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात 121 ज्येष्ठ नागरिक आणि राज्यातल्या विविध तुरुंगातील 3,016 कैद्यांचा यात समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची 1 जून रोजीची पूर्वघोषित परीक्षा रद्द करून ती पुढे नियोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा 17 जूनपर्यंत चालणार आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं सतर्क राहून मदतकार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले. या परिस्थितीवर शासनाचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मुंबई आणि कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं सर्वाधिक 211.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळी 8:30 ते 10:30 या 2 तासात नवी मुंबईत 34.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.